शिवकवचम्। अस्य श्रीशिवकवचस्तोत्रमः मन्त्रस्य ऋषभयोगेश्वर ऋषिः अनुष्टुप् छन्दः। श्रीसाम्ब सदाशिवो देवता ॐ बीजम् नमः शक्तिः शिवायेति कीलकम्। मम साम्ब सदाशिवप्रीत्यर्थे जपे विनियोगः। ॐ सदाशिवाय अङ्गुष्टाभ्यां नमः। नम गङ्गाधराय तर्जनीभ्यां नमः। मम मृत्युञ्जयाय मध्यमाभ्यां नमः। शिंशूलपाणये अनामिकाभ्यां नमः। वाम् पिनाकपाणये कनिष्ठिकाभ्यां नमः। यम् उमापतये करतलकरपृष्ठाभ्यां नमः। ॐ सदाशिवाय हृदयाय नमः। नम गङ्गाधराय शिरसे स्वाहा। मम मृत्युञ्जयाय शिखायै वषट्। शिं शूलपानये कवचाय हुम्। वाम् पिनाकपानये नेत्रत्रयाय वौषट्। यम् उमापतये अस्त्राय फट्। भूर्भुवः सुवरोम् इति दिग्बन्धः। ध्यानम् वज्रदंष्ट्रम् त्रिनयनम् कालकण्ठमरिन्दमम् सहस्रकरमत्युग्रम् वन्दे शम्भुमुमापतिम्। रुद्राक्षकङ्कणलसत्करदण्डयुग्मः फालान्तरालधृतभस्मसि तत्त्रिपुण्ड्रः। पञ्चाक्षरम् परिपठन् वरमन्त्रराजम् ध्यायन् सदा पशुपतिम् शरणम् व्रजेथाः। अतः परम् सर्वपुराणगुह्यम् निःशेषपापौघहरम् पवित्रम् जयप्रदम् सर्वविपत्प्रमोचनम् वक्ष्यामि शैवम् कवचम् हितायते। लम् पृथिव्यात्मने गन्धम् समर्पयामि। हम् आकाशात्मने पुष्पैः पूजयामि। यम् वायवात्मने धूपमाघ्रापयामि। रम् अग्न्यात्मने दीपम् दर्शयामि। वम् अमृतात्मने अमृतम् महानैवेद्यम् निवेदयामि। सम् सर्वात्मने सर्वोपचारपूजाम् समर्पयामि। ऋषभ उवाच। नमस्कृत्य महादेवम् विश्वव्यापिनमीश्वरम् वक्षे शिवमयम् वर्म सर्वरक्षाकरम् नृणाम्। शुचौ देशे समासीनो यथावत्कल्पितासनः। जितेन्द्रियो जितप्राणश्चिन्तयेच्छिवमव्ययम्। हृत्पुण्डरीकान्तरसन्निविष्टम् स्वतेजसा व्याप्तनभोऽवकाशम्। अतीन्द्रियम् सूक्ष्ममनन्दमाद्यम् ध्यायेत्परानन्दमयम् महेशम्। ध्यानावधूताखिलकर्म बन्धः चिरम् चिदानन्दनिमग्नचेताः। षडक्षरन्याससमाहितात्मा शैवेन कुर्यात् कवचेन रक्षा। माम् पातु देवोऽखिल देवतात्मा संसारकूपे पतितम् गभीरे। तन्नाम दिव्यम् वरमन्त्रमूलम् धुनोतु मे सर्वमघम् हृदिस्थम्। सर्वत्र माम् रक्षतु विश्वमूर्तिः ज्योतिर्मयानन्दघनश्चिदात्मा। अणोरणीयानुरुशक्तिरेकः स ईश्वरः पातु भयादशेषात्। यो भूस्वरूपेण बिभर्ति विश्वम् पायात् स भूमेर्गिरिशोष्टमूर्तिः। योपाम् स्वरूपेण नृणाम् करोति सञ्जीवनम् सोऽवतु माम् जलेभ्यः। क कल्पावसाने भुवनानि दग्ध्वा सर्वानि यो नृत्यति भूरिलीलः सकालरुद्रो वतु माम् दवाग्नेः वात्यादिभीतेरखिलाच्छतापात् प्रदीप्तविद्युत्कनकावभासो विद्यावराभीतिकुठारवाणिः चतुर्मुखस्तत्पुरुषस्त्रिनेत्रः प्राच्याम् स्थितो रक्षतु मामजस्रम् कुठारखेटाङ्कुशपाशशूल कपालमालाग्निकणान्दधानः चतुर्मुखो नीलरुचिस्त्रिनेत्रः पायादघोरो दिशि दक्षिणस्याम् कुन्देन्दुशङ्खस्फटिकावभासो वेदाक्षमालावरदाभयाङ्कः त्र्यक्षश्चतुर्वक्त्रगुरुप्रभावः सद्योऽधिजातो वतु माम् प्रतीच्याम् वराक्षमालाभयटङ्कहस्तः सरोजकिञ्जल्कसमानवर्णः त्रिलोचनश्चारु चतुर्मुखो माम् पायादुदीच्याम् दिशि वामदेवः वेदाभयेष्टाङ्गुशटङ्कपाश कपालडक्काक्षरशूलपाणिः सितद्युतिः पञ्चमुखोऽवतान्माम् ईशानवूर्ध्वम् परमप्रकाशः मूर्धानमव्यान्मम चन्द्रमौळिः फालम् ममाव्यादथ फालनेत्रः नेत्रे ममाव्याद्भगनेत्रहारी नासाम् सदा रक्षतु विश्वनाथः पायाच्छ्रुति मे श्रुतिगीतकीर्तिः कपोलमव्यात् सततम् कपाली वक्त्रम् सदा रक्षतु पञ्चवक्त्रः जिह्वाम् सदा रक्षतु वेदजिह्वः कण्ठम् गिरीशोऽवतु नीलकण्ठः पाणिद्वयम् वातु पिनाकपाणिः दोर्मूलमव्यान्मम धर्मबाहुः वक्षस्थलम् दक्षमखान्तकोव्यात् ममोदरम् पातु गिरीन्द्रधन्वा मध्यम् ममाव्यान्मदनान्तकारी हेरम्बतातो मम पातु नाभिम् पायात्कटिम् धूर्जटिरीश्वरो मे स्मरारिरव्यान्मम गुह्यदेशम् पृष्ठम् सदा रक्षतु पार्वतीशः ऊरुद्वयम् पातु कुबेरमित्रः जानुद्वयम् मे जगदीश्वरो व्यात् जङ्घायुगम् पुङ्गवकेतुरव्यात् पादौ ममाव्यात् सुरवन्द्यपादः महेश्वरः पातु दिनादिया मे माम् मध्ययामेव तु वामदेवः त्रिलोचनः पातु तृतीयया मे वृषध्वजः पातु दिनान्त्यया मे पायान्निषदौ शशिशेखरो माम् गङ्गाधरो रक्षतु माम् निशीथे गौरीपतिः पातु निशावसाने मृत्युञ्जयो रक्षतु सर्वकालम् अन्तःस्थितम् रक्षतु शङ्करो माम् स्थानुः सदा पातु बहिःस्थितम् माम् तदन्तरे पातु पतिः पशूनाम् सदाशिवो रक्षतु माम् समन्तात् तिष्ठन्तमव्याद्भुवनैकनाथः पायाद्व्रजन्तम् रमथाधिनाथः वेदान्तवेद्यो वतु माम् निषण्णम् मामव्ययः पातु शिवः शयानम् मार्गेषु माम् रक्षतु नीलकण्ठः शैलादिदुर्गेषु पुरत्रयारिः अरण्यवासादिमहाप्रवासे पायान्मृगव्याध उदारशक्तिः कल्पान्तकालोऽग्रपटुप्रकोपः स्फुटाट्टहासोच्छलिताण्डकोशः ಘೋರಾರಿಸೇನಾರ್ಣವದುರ್ನಿವಾರ ಮಹಾಭಯಾದ್ರಕ್ಷತು ವೀರಭದ್ರಃ ಪತ್ಯಶ್ವಮಾತಂಗರಥಾವರೂಥಿನೀ ಸಹಸ್ರಲಕ್ಷಯುತಕೋಟಿಭೀಷಣಂ ಅಕ್ಷೌಹಿಣೀನಾಂ ಶತಮಹತತಾಯಿನಾಂ ಛಿಂದ್ಯಾನ್ಮೃಡೋ ಘೋರಕುಟಾರಧಾರಯ ನಿಹಂದು ದಸ್ಯೋನ್ ಪ್ರಳಯಾನಲಾರ್ಚಿಃ ಜ್ವಲತ್ರಿಶೂಲಂ ತ್ರಿಪುರಾಂತಕಸ್ಯ ಶಾರ್ದೂಲಸಿಂಹರ್ಕ್ಷವೃಕಾದಿಹಿಂಸ್ರಾನ್ ಸಂದ್ರಾಸಯದ್ವೇಷಧನುಃ ಪಿನಾಕಃ ದುಃಸ್ವಪ್ನ ದುಶ್ಶಕುನ ದುರ್ಗತಿ ದೌರ್ಮನಸ್ಯ ದುರ್ಭಿಕ್ಷ ದುರ್ವ್ಯಸನ ದುಸ್ಸಹ ದುರ್ಯಶಾಂಸಿ ಉತ್ತಾಪತಾಪ ವಿಷಭೀತಿಮಸದ್ಗ್ರಹಾರ್ತಿಂ ವ್ಯಾಧೀಂಶ್ಚ ನಾಶಯತು ಮೇ ಜಗತಾಮಧೀಶಃ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ಸದಾಶಿವಾಯ ಸಕಲತತ್ವಾತ್ಮಕಾಯ ಸರ್ವಮಂತ್ರಸ್ವರೂಪಾಯ ಸರ್ವಯಂತ್ರಾಧಿಷ್ಠಿತಾಯ ಸರ್ವತಂತ್ರಸ್ವರೂಪಾಯ ಸರ್ವತತ್ವವಿದೂರಾಯ ಬ್ರಹ್ಮರುದ್ರಾವತಾರಿಣೇ ನೀಲಕಂಠಾಯ ಪಾರ್ವತೀಮನೋಹರ ಪ್ರಿಯಾಯ ಸೋಮಸೂರ್ಯಾಗ್ನಿಲೋಚನಾಯ ಭಸ್ಮೋದ್ಧೂಲಿತ ವಿಗ್ರಹಾಯ ಮಹಾಮಣಿಮುಕುಟಧಾರಣಾಯ ಮಾಣಿಕ್ಯಭೂಷಣಾಯ ಸೃಷ್ಟಿಸ್ಥಿತಿ ಪ್ರಳಯಕಾಲ ರೌದ್ರಾವತಾರಾಯ ದಕ್ಷಾಧ್ವರಧ್ವಂಸಕಾಯ ಮಹಾಕಾಲಭೇದನಾಯ ಮೂಲಾಧಾರೈಕ ನಿಲಯಾಯ ತತ್ವಾತೀತಾಯ ಗಂಗಾಧರಾಯ ಸರ್ವದೇವಾಧಿದೇವಾಯ ಷಡಾಶ್ರಯಾಯ ವೇದಾಂತಸಾರಾಯ ತ್ರಿವರ್ಗಸಾಧನಾಯ ಅನಂತಕೋಟಿಬ್ರಹ್ಮಾಂಡನಾಯಕಾಯ ಅನಂತ ವಾಸುಕಿ ತಕ್ಷಕ ಕಾರ್ಕೋಟಕ ಶಂಕ ಕುಳಿಕ ಪದ್ಮ ಮಹಾಪದ್ಮೇತಿ ಅಷ್ಟಮಹಾನಾಗಕುಲಭೂಷಣಾಯ ಪ್ರಣವಸ್ವರೂಪಾಯ ಚಿದಾಕಾಶಾಯ ಆಕಾಶ ದಿಕ್ಸ್ವರೂಪಾಯ ಗ್ರಹನಕ್ಷತ್ರಮಾಲಿನೇ ಸಕಲಾಯ ಕಳಂಕರಹಿತಾಯ ಸಕಲಲೋಕೈಕಕರ್ತ್ರೇ ಸಕಲಲೋಕೈಕಭರ್ತ್ರೇ ಸಕಲಲೋಕೈಕಸಂಹರ್ತ್ರೇ ಸಕಲಲೋಕೈಕಗುರವೇ ಸಕಲಲೋಕೈಕಸಾಕ್ಷಿಣೇ ಸಕಲನಿಗಮಗುಹ್ಯಾಯ ಸಕಲವೇದಾಂತಪಾರಗಾಯ ಸಕಲಲೋಕೈಕವರಪ್ರದಾಯ ಸಕಲಲೋಕೈಕಶಂಕರಾಯ ಸಕಲದುರಿತಾರ್ತಿಭಂಜನಾಯ ಸಕಲಜಗದಭಯಂಕರಾಯ ಶಶಾಂಕಶೇಖರಾಯ ಶಾಶ್ವತನಿಜಾವಾಸಾಯ ನಿರಾಕಾರಾಯ ನಿರಾಭಾಸಾಯ ನಿರಾಮಯಾಯ ನಿರ್ಮಲಾಯ ನಿರ್ಲೋಭಾಯ ನಿರ್ಮದಾಯ ನಿಶ್ಚಿಂತಾಯ ನಿರಹಂಕಾರಾಯ ನಿರಂಕುಶಾಯ ನಿಷ್ಕಳಂಗಾಯ ನಿರ್ಗುಣಾಯ ನಿಷ್ಕಾಮಾಯ ನಿರುಪಪ್ಲವಾಯ ನಿರವದ್ಯಾಯ ನಿರಂತರಾಯ ನಿಷ್ಕಾರಣಾಯ ನಿರಾತಂಕಾಯ ನಿಷ್ಪ್ರಪಂಚಾಯ ನಿಸ್ಸಂಗಾಯ ನಿರ್ದ್ವಂದ್ವಾಯ ನಿರಾಧಾರಾಯ ನೀರಾಗಾಯ ನಿಷ್ಕ್ರೋಧಾಯ ನಿರ್ಲಾಯ ನಿರ್ಲೋಪಾಯ ನಿಷ್ಪಾಪಾಯ ನಿರ್ಭಯಾಯ ನಿರ್ವಿಕಲ್ಪಾಯ ನಿರ್ಭೇದಾಯ ನಿಷ್ಕ್ರಿಯಾಯ ನಿಸ್ತುಲಾಯ ನಿಸ್ಸಂಶಯಾಯ ನಿರಂಜನಾಯ ನಿರೂಪಮವಿಭವಾಯ ನಿತ್ಯಶುದ್ಧಬುದ್ಧಮುಕ್ತಪರಿಪೂರ್ಣಸಚ್ಚಿತಾನಂದಾದ್ವಯಾಯ ಪರಮಶಾಂತಸ್ವರೂಪಾಯ परमशान्तप्रकाशाय तेजोरूपाय तेजोमयाय तेजोधिपतये जय जय रुद्रमहारुद्र महारौद्र भद्रावतार महाभैरव कालभैरव कल्पान्तभैरव कपालमालाधर खड्वाङ्गचर्म खड्गधर पाशाङ्कुश डमरु त्रिशूल चाप बाण गदा शक्ति भिण्डी बाल तोमर मुसल भुशुण्डी मुद्गर पाश परिघशतग्नि चक्राध्यायुधभीषणाकार सहस्रमुख दंष्ट्राकराळवदन विकटाट्टहास विस्फाटितब्रह्माण्डमण्डल नागेन्द्रकुण्डल नागेन्द्रहार नागेन्द्रवलय नागेन्द्रचर्मधर नागेन्द्रनिकेतन मृत्युञ्जय त्र्यम्बक त्रिपुरान्तक विश्वरूप विरूपाक्ष विश्वेश्वर वृषभवाघन विषविभूषण विश्वतोमुख सर्वतोमुख मां रक्ष रक्ष ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल महामृत्युभयं शमय शमय अपमृत्युभयं नाशय नाशय रोगभयं उत्सादयोत्सादय विषसर्पभयं शमय शमय चोरान् मारय मारय मम शत्रून् उच्चाटयोच्चाटय त्रिशूलेन विदारय विदारय कुठारेण भिन्दि भिन्दि खड्गेन छिन्धि छिन्धि खड्वाङ्गेन विबोधय विबोधय मम पापं शोधय शोधय मुसलेन निष्पेषय निष्पेषय बाणैः सन्ताडय सन्ताडय यक्षरक्षांसि भीषय भीषय अशेषभूतान् विद्रावय विद्रावय कूष्माण्डभूतवेतालमारीगणब्रह्मराक्षसगणान् सन्त्रासय सन्त्रासय मम अभयं कुरु कुरु नरकभयान् मामुद्धर उद्धर वित्रस्तं माम् आश्वासय आश्वासय अमृतकटाक्षवीक्षणेन माम् आलोकय आलोकय सञ्जीवय सञ्जीवय क्षुतष्णार्थं माम् आप्यायय आप्यायय दुःखातुरं माम् आनन्दय आनन्दय शिवकवचेन माम् आच्छादय आच्छादय हर हर मृत्युञ्जय त्र्यम्बक सदाशिव परमशिव नमस्ते नमस्ते नमः ॐ सदाशिवाय अङ्गुष्ठाभ्यां नमः नम गङ्गाधराय तर्जनीभ्यां नमः मम मृत्युञ्जयाय मध्यमाभ्यां नमः शिंशूलपाणये अनामिकाभ्यां नमः वां पिनाकपाणये कनिष्ठिकाभ्यां नमः यम् उमापतये करतलकरपृष्ठाभ्यां नमः ॐ सदाशिवाय हृदयाय नमः नम गङ्गाधराय शिरसे स्वाहा मम मृत्युञ्जयाय शिखायै वषटे शिं शूलपानये कवचाय हुं वां विनाकपानये नेत्रत्रयाय वौषटे यम् उमापतये अस्त्राय फटे भूर्भुवः सुवरोम् इति दिग्विमोकः ऋषभ उवाच इत्येतत् परमं शैवं कवचं व्याहृतं मया सर्वबाधा प्रशमनं रहस्यं सर्वदेहिनां यः सदा धारयेन्मर्त्यः शैवं कवचमुत्तमम् न तस्य जायते क्वापि भयं शम्भोरनुग्रहात् क्षीणायुः प्राप्त मृत्युर्वा महारोगः तोऽपि वा सद्यः सुखमवाप्नोति दीर्घमायुश्च विन्दति सर्वदारिद्र्यशमनं सौमाङ्गल्यविवर्धनम् यो धत्ते कवचं शैवं स देवैरपि पूज्यते महापातकसङ्घातैर्मुच्यते चोपपातकैः देहान्ते मुक्तिमाप्नोति शिववर्माणुभावतः त्वमपि श्रद्धया वत्स्य शैवं कवचमुत्तमम् धारयस्व मया दत्तं सद्यः श्रेयो ह्यवाप्यसि श्रीसूत उवाच इत्युक्त्वा ऋषभो योगी तस्मै पार्थिवसूनवे ददौ शङ्खं महारावं खड्गं वारिनिषूदनं पुनश्च भस्म संमन्त्र्य तदङ्गं परितोऽस्पृशत् गजानां षट्सहस्रस्य द्विगुणस्य बलं ददौ भस्मप्रभावात् सम्प्राप्त बलैश्वर्यधृतिस्मृतिः स राजपुत्रः शुशुभे शरदर्क इव श्रिया तमाह प्राञ्जलिम् भूयः स योगी नृपनन्दनम् एष खड्गो मया दत्तस्तपो मन्त्रानुभावतः सितधारमिमम् खड्गम् यस्मै दर्शयसि स्फुटम् स सद्यो म्रियते शत्रुः साक्षान् मृत्युरपि स्वयम् अस्य शङ्खस्य निर्घादम् ये शृण्वन्ति तवाहिताः ते मूर्च्छिताः पतिष्यन्ति न्यस्तशस्त्राविचेतनाः खड्गशङ्खाविमौ दिव्यौ परसैन्यविनाशनौ आत्मसैन्यस्वपक्षाणाम् शौर्यतेजो विवर्धनौ येतयोश्च प्रभावेन शैवेन कवचेन च द्विषत्सहस्रनागानाम् बलेन महतापि च भस्मधारणसामर्थ्याच्छत्रुसैन्यम् विजेष्यसे प्राप्य सिंहासनम् पित्र्यम् गोप्तासि पृथिवीमिमाम् इति भद्रायुषम् सम्यगनुशास्य समातृकम् ताभ्याम् सम्पूजितः सोऽथ योगी स्वैरगतिर्ययौ।